सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्रा है तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये 9:20 आणि आज आपल्या सोबत गप्पा मारता आहेत शिवसाम्राज्य ढोल आणि ताशा पथकाचे फाउंडर श्री कुणाल भोसले आणि सागर चौधरी. सगळ्यात आधी तर तुमच्या दोघांचंही खूप खूप स्वागत आहे आमच्या शो मध्ये.
थँक्यू व्हेरी मच रुद्रा. सगळ्यात पहिले तर म्हणजे तुमचे आणि रेड एफएम चे खूप खूप आभार की आम्हाला एक मित्रता तर निभावलीच आहे पण एक मित्राच्या नात्याने तू आम्हाला इथपर्यंत घेऊन आलास आणि एक आम्हाला एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळालं. एका नवीन पथकामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आधीच पहिल्या वर्षी होणं आणि हे प्रमोशन होणं फार ती गोष्ट आहे जे तुझ्या मार्फत आणि तू हे सगळं करून दिलेस त्याबद्दल आम्ही सगळे
आपण खरं तर एकमेकांच्या हाकेला पट्ट दिशी ओ देणारी मला सगळ्या नाशिकला आधी तर सांगायचं आहे. जेव्हा संग्राम नाशिक मध्ये येणार होता तेव्हा मी सरांना फोन केला. कुणाल सर चालले होते मुंबईला आणि अरेंजमेंट होऊ शकत नव्हत्या. खूप शॉर्ट नोटीस वर मी सांगितलं तरी सुद्धा मोठा तामझाम घेऊन तुम्ही हजर राहिला होतात आणि आपल्या संपूर्ण नाशिकची ढोल परंपरा पुणेकरांना दाखवली होती.
ऍक्च्युली ते काय झालं होतं की आमचं एक शिबिर म्हणजे आम्ही दरवर्षी एक शिबिर म्हणजे 1 May 2016 मी आमचं म्हणजे आम्ही तिघांनी एक डिसिजन घेऊन एक पथक फॉर्म करायचं ठरवलं.
बरोबर.
म्हणजे 1 May to 31 May आम्ही हे पूर्ण महिनाभर शिबिर घ्यायचं असं ठरवलं.
अच्छा.
तर 1 May to 31 May जो आमचा तो हेक्टिक शेड्यूल होता कारण आमची सकाळच्या 2 matches होत्या संध्याकाळच्या 2 matches होत्या आणि इन बिटवीन दॅट वी वुड म्हणजे आम्ही अरेंज करायचो आमची कामं अरेंज करायचो.
बरोबर.
तर ते सगळं जी आमची जी तिघांची जी सर्कस होत होती मग त्या हिशोबाने आम्ही 31 आम्ही जे काही पॅकअप म्हणजे केलं आणि त्याच्यानंतर तुझा सडनली फोन आला तर म्हटलं अरे काय आता काय करावं. तर संग्रामचा आपलं संग्राम येतोय आणि फोन आलाय म्हटल्यानंतर मग काहीतरी करावं लागेल म्हणून मी सागरशी बोललो महेंद्रशी बोललो तो म्हणे नाही यार आपण काहीतरी करू. मग ते असं करत 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 एक 4:40 to 10 फोन झाले.
बरोबर.
मग ते फोनवरती मी सगळं अरेंजमेंट करून झाली सगळी आणि ते कुठंतरी आपण करू शकलो.
क्या बात. आणि नाशिक तो जो इव्हेंट होता तो खऱ्या अर्थानं डोळ्यांचे पारणे फेडणारा इव्हेंट होता. एकूणच त्या दिवसाबद्दल आपल्याला बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहे आणि शिवसाम्राज्याबद्दलही बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. आपल्या परंपरेची जपणूक करणाऱ्या या सगळ्यांना सलाम करत मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्राय तुमच्या सोबत बजाते राहू.